हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण मॅजिकल गोष्टींबद्दल बोलत होतो. साधारण सिम्पल सिम्प्लिसिटी अत्यंत महत्वपूर्ण असते. कधी कधी आहे ना, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, पेहरावामध्ये, विचार करण्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये सिम्प्लिसिटी खरंच खूप महत्वाची आहे. डेफिनेटली आपल्याला जरा गोष्टींना आवरण घालून, जरा त्यांना थोडंसं प्रेझेंटेबल बनवून समोर ठेवण्याची सवय झालेली आहे. सध्या मार्केटिंगचं जग आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीची मार्केटिंग करत असताना थोडीशी सिम्प्लिसिटी बाजूला ठेवली जाते. पण खऱ्या अर्थानं जे रिअल प्रॉडक्ट असतं ना, जी रिअल सिम्पल गोष्ट असते ना, मग तो तुमचा विचार असो, तुमची भावना असो एखाद्याबद्दलची, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारं तुमचं मत असो, सिम्पल जितकं असेल त्या सिम्पली त्या गोष्टी जितक्या आपण मांडू शकतो चांगल्या, मला नाही वाटत दुसरा कुठला मार्ग असेल, जरी असेल. परत एकदा सरते शेवटी सैराटला सलाम करत, आर जे रुद्रा 93.5@gmail.com ईमेल आय डी आहे माझा. कसा वाटला शो नक्की कळवताय तुम्ही. थोडाच वेळात 3 तास नऊ त्रास येतोय, सुरू होतोय. एन्जॉय करा लक्ष्मी सोबत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.